भाग सहा ग्रासीन। आता आपण प्रभू येशूच्या जीवनाची अजून एक कहाणी ऐकू। एक वेळा येशू आणि त्याचे शिष्य एका डोंगामध्ये ते चढतात आणि ग्रासीन नावाच्या एका देशाच्या इकडे जायला निघतात। जसा येशू त्या डोंग्यातून उतरतो, एक भूताने भरलेला माणूस येशूला पाहते। तो माणूस काही घरी राहत नव्हता, पण तो तेथे राहत होता जिथं मेलेले मुर्दे गाडत होते, म्हणजे मसान घाट। आणि तो कधी कपडे घालत नव्हता आणि जंगलात फिरत होता। आणि त्याच्या गावातले लोक त्याला भेट होते आणि त्याच्या जवळ पण जात नव्हते। मग तिथच्या लोकांनी त्याला बेड्यात बांधण्याची कोशिश केली आणि जेव्हा त्याला कधी बांधून ठेवत होते आणि तो त्या साकडीले तोडून पळून जात होता, कोणीच माणूस त्याला बांधून ठेवू शकत नव्हतं। दिवस आणि रात्रभर तो भयानक आवाज काढत होता। तो त्याच्या अंगाले चावत होता आणि कापत होता आणि गोट्याले त्याच्या अंगाले घासत होता। त्याच्या अंगामध्ये खूप सारे भूत होते। येशू मसीह त्या माणसाचं मदत करायला आला। तेव्हा त्या माणसानं प्रभू येशू मसीहले दुरून आपल्याजवळ येताना पाहिलं। तेव्हा तो प्रभू येशूच्या जवळ धावत गेला आणि गुढध्यावर आला। जसा येशू मसीह त्या माणसातून भूत काढतच होता, तेव्हाच त्याच्या अंदर असलेले भूत जोरानं म्हणते, तू आमच्यासोबत काय करशीन? आम्हाला माहीत आहे तू परमेश्वराचा पोरगा येशू मसीह आहे, आणि देवाचं शपथ घेऊन सांग, आणि तू आम्हाला दुःखाच्या ठिकाणी नको पाठवू। येशूनं त्या भूतायाले विचारलं, तुमचं नाव काय आहे? त्या भूतायानं त्याला म्हटलं, फक्त आमचं नाव सैनिक आहे, त्याचं मतलब खूप सारे। येशूनं त्या भूतायाले आज्ञा दिली की तुम्ही त्या माणसाच्या अंदरून निघून जा। मग ते डुकऱ्याच्या मोठ्या कळपात गेले। मग सर्व डुक्कर पहाडाच्या किनाऱ्यानं धावतात आणि तलावात बुडून मरून जातात। त्याच्यानंतर तो माणूस प्रभू येशूसोबत बसून गोष्टी करू लागतो। त्यानं कपडे घातले होते आणि तो चांगल्या मनानं विचार करतो। मग येशू वापस डोंगीकडे जातो। तो माणूस येशूले म्हणतो, मले पण त्यासोबत यायचं आहे, जेणेकरून मी त्यासोबत राहू शकू। पण येशू त्याले असंच यायची परवानगी नाही देत। येशूने त्याले म्हटलं, तू आपल्या लोकांमध्ये वापस जाऊन असं सांग की देवानं त्यासाठी काय काय केलं आहे, आणि त्यांले सांग देवानं त्यावर कशी दया दाखवली। आणि त्याच्यानंतर तो माणूस आपल्या घरी वापस जातो। त्या जागी कमीत कमी 10 गाव होते आणि तो माणूस साऱ्या गावात जाऊन लोकायले सांगते की येशूने त्याच्यासाठी काय केलं। तेव्हा लोक त्याच्या गोष्टीले खूप निखराईनं ऐकतात आणि परमेश्वराच्या महान गोष्टीले ऐकून हैराण होते। आपल्या देशात पण असे खूप सारे भूत आहे। शैतान एक जहरीला सापासारखा टपून राहतो आणि कवा तो आपल्यावर आक्रमण करन आणि आपल्याले नुकसान पोचवन। येशू मसीह ह्या जगात आला जेणेकरून शैतानाच्या प्रत्येक योजनेले तो बर्बाद करू शकन। भलेही या दुनियामध्ये खूप सारे भूत असन, परंतु प्रभू येशू मसीह त्यांले भेट नाही। येशू मसीह खूप शक्तिमान आहे। तो ह्या जगामध्ये आला कारण की तो आपल्याले सोडवन शैतानाच्या जाड्यातून आणि शैतानाच्या कामातून। शैतानाले माहीत आहे की येशू मसीह कोण आहे आणि ह्याच कारणामुळे ते त्याले भेटे। त्यांले माहीत आहे की येशू मसीह एक दिवस त्यांले बाहेर काढून टाकन ह्या जगातून। शैतान आणि त्याचे साथीदार दुष्ट आत्मा येशूले भेटतात। आपल्याले सावध राहिले पाहिजे शैतान आणि दुष्ट आत्म्याच्या कामापासून। येशूले मदत मांगा की तो तुम्हाला मदत करन। येशू मसीहनं शैतानाले हरवलं। येशूले प्रार्थनेमध्ये मांगा की तो तुमच्या पापाले तुमच्या जीवनातून काढून टाकन। त्याच्यापाशी ते सामर्थ्य आहे की तो शैतानाच्या हरेक कामापासून तुम्हाला वाचवन। तो तुम्हाला आपला पोरगा आणि आपली पोरगी बनवन। जर आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो तर तो तुम्हाला कधीच सोडणार नाही।